नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. जागतिक वन्यजीव दिवस आज पाळण्यात येत आहे. पर्यावरण संतुलन, वन्यप्राण्यांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशानं जागरुकता निर्माण करण्यासाठी आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक वन्यजीव दिनानिमित्त गुजरातमधल्या जुनागढ जिल्ह्यातल्या सासणगीर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये लष्कर प्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा 47 सदस्यांचा समावेश आहे. हे मंडळ पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली वन्यजीव आणि वनांचं संवर्धन आणि विकास करण्यासाठी काम करतं. बैठकीनंतर मोदी सासण इथल्या काही महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं आजपासून सुरुवात होत आहे. राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी सादर होणार आहे. या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून घेरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात अतिशय संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं न्यायिक पायाभूत सुविधांसाठी सातत्यानं दरवर्षी सुमारे 1000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तसंच उच्च न्यायालयाच्या समितीकडून प्राप्त प्रस्तावाची तातडीनं पूर्तता करून कामं मार्गी लावली आहेत. त्यामुळे राज्यात अधिक गतीनं न्यायदानाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात महाड इथल्या कनिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश न्यायालयाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या 3 नवीन गुन्हेगारी कायद्यांमुळे गुन्हे तपास, न्यायदान, न्यायवैद्यक प्रक्रिया अधिक प्रभावी होणार आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले. शेअर बाजारातील कथित फसवणूक आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीच्या माजी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यासह अन्य 5 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुंबईतल्या विशेष लाचलुचपत न्यायालयानं संबंधित लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो यांना हा गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले होते. यात सेबीचे 3 अधिकारी आणि मुंबई शेअर बाजाराच्या 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सेबी कायदा आणि इतर लागू कायद्यांच्या संबंधित तरतुदींनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोककलांमध्ये नाटकाची मुळे असल्याचं लेखन समोर येत असून अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यास गट नाट्य परिषदेनं स्थापन करावा, सरकार या कामी पूर्ण मदत करेल असं आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिलं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचा सांगता सोहळा काल मुंबईत भायखळा इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नाट्य जागरमधल्या विजेत्या 3 विशेष एकांकिकांचं सादरीकरण करण्यात आलं. भारतीय संविधानात बदल अशक्य असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये बौद्ध धम्म परिषदेत ते काल बोलत होते. श्री काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान नाशिक शहरात पंचवटीतल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृती दिनानिमित्त काल मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन समिती आणि भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीनं भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.